नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, पुन्हा एक बार आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर आलो आहोत. आम्हाला माहीत आहे प्रभू की आम्ही चुकलो आहोत. आमच्याकडून अनेक अपराध झालेले आहेत, अनेक चुका झालेल्या आहेत. त्या सर्वांकरिता आम्ही तुझ्याजवळ क्षमा मागत आहोत. आमच्या सर्व अपराधांची, पापांची क्षमा कर. आज प्रभू तू आमच्या अंतकरणामध्ये कार्य कर. ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट विचार आहेत, त्या सर्व दूर कर आणि आम्हाला पूर्णपणे ह्या पापाच्या गुलामीतून तू सुटका दे. तुझी स्तुती असो की आम्हाला पापांपासून सोडवण्याकरिता, आम्हाला तारण देण्याकरिता आणि पापांची क्षमा देऊन आम्हाला तुझे संतान बनवण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताला तू ह्या जगात पाठवलेस. तुझी स्तुती असो की आमच्यावर तू कृपा केलेली आहेस. ह्यावेळेला प्रभू जे लोक शारीरिक रूपाने आजारी आहेत, मानसिक रूपाने आजारी आहेत, ज्या कुटुंबांमध्ये समस्या आहेत, गैरसमज आहेत, भांडणं आहेत, जी कुटुंबे आज तुटण्याच्या बेतात आहेत, त्या सर्वांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. प्रत्येकाशी तू बोल, प्रत्येकाला स्पर्श कर आणि आपल्या वचनाच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रार्थना आहे प्रभू की प्रत्येकाला तू पापांपासून सुटका दे, पापांची क्षमा दे आणि त्यांना सुद्धा तारणाचा अनुभव प्राप्त होऊ दे. आजची ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तू आमच्या सोबत हो. हे वचन समजण्याकरिता आम्हाला बुद्धी आणि ज्ञान पुरेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की मला शून्यास शोधा असे मी म्हणालो नाही, आणि त्याने खरोखर स्वतःला प्रगट केले. अंशा अंशाने, प्रकारा प्रकाराने आणि शेवटी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि माणसाची जिज्ञासू चिकित्सक वृत्ती त्याला ठाऊक आहे. माणसाला सर्व गोष्टींचा शेवट काय होईल हे जाणण्याची तीव्र उत्सुकता आहे, हेही त्याला ठाऊक आहे. आणि तो शेवट प्रकट केल्यामुळे त्याच्या स्वतःच्या प्रगटीकरणालाही पूर्ण स्वरूप प्राप्त होते. त्याच्या परिपूर्ण योजना माणसाला समजतील अशाही हेतूने देवाने योहानाद्वारे प्रगटीकरणाचे, भविष्यवादाचे एक महान पुस्तक दिले आहे. या पुस्तकाचे वाचन व त्यावर मनन करण्याची सुवर्णसंधी त्याच्याच कृपेने तुम्हाला आणि मला प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीने परमेश्वराची उपकार स्तुती करते. होय श्रोतांनो, त्याने आपल्या स्वतःविषयी व आपल्या योजनांविषयी मानवाला अंधारात ठेवलेले नाही. त्याने माणसाला समजेल अशा भाषेत स्वतःला व स्वतःच्या योजनांना प्रगट केलेले आहे. आणि हे प्रगटीकरण तुमच्या आणि माझ्यासमोर उघडे करून ठेवल्यानंतर त्यासाठी प्रतिसाद द्यायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तूर्त तरी आपण या पुस्तकाची प्रस्तावना पाहू आणि त्याच्या अध्यायांवर मनन करायला सुरुवात करूया. मागच्या कार्यक्रमामध्ये मी आपणाला सांगितले की पवित्र शास्त्रामधल्या भविष्यवादांच्या कमीत कमी 10 विषयांना प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पूर्ण करण्यात आले आहे किंवा संपविण्यात आले आहे. आपण हेही पाहिले की वेगवेगळ्या ऐतिहासिक काळांमध्ये वेगवेगळे ख्रिस्ती सिद्धांत विकसित करण्यात आलेत आणि सध्या भविष्यवाद किंवा शेवटल्या गोष्टींविषयीचा सिद्धांत विकसित करण्यात येत आहे. म्हणून प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास करताना त्याचा योग्य तोच अर्थ लक्षात घेण्याची खबरदारी आम्हातील प्रत्येकाने बाळगायला हवी. दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी ती ही की प्रगटीकरणाच्या पुस्तकाविषयी आम्ही तक्ते मांडू शकत नाही. तसे करण्याचा धोका आम्ही टाळायला हवा. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये घटनांचे जे वेगवेगळे टप्पे आहेत ते आता आपण लक्षात घेऊया. प्रगटीकरणातील घटनांची सुरुवात ख्रिस्ताचा वधस्तंभ व त्याचे स्वर्गारोहण यांनी होते. म्हणजे या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आम्हाला गौरवशाली ख्रिस्त किंवा गौरविलेल्या ख्रिस्ताविषयी वाचायला मिळते. त्यानंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात मंडळीचे वर्णन आहे. चौथ्या व पाचव्या अध्यायात आपण पाहतो की मंडळीला स्वर्गात घेण्यात आलेले आहे. पृथ्वीवर जो महासंकटाचा काळ येणार आहे त्याचे वर्णन 6-18 या अध्यायांमध्ये आम्हाला वाचायला मिळते. ख्रिस्ताने पृथ्वीवर परत येऊन आपले राज्य स्थापावे या योजनेविषयी 19 अध्याय विदित करतो. 20 अध्यायामध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताच्या 1000 वर्षांच्या कारकिर्दीविषयी सांगण्यात आले आहे. तसेच सफेद राजासन व शेवटचा न्याय ह्या घटनाही याच अध्यायात विदित करण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटच्या 2 अध्यायांमध्ये म्हणजे 21 व 22 या अध्यायांमध्ये सार्वकालिक जीवनाची सुरुवात विदित करण्यात आलेली आहे. ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाची साधारण रूपरेषा आहे. स्टॉफर यांनी एक महत्वाचे निरीक्षण सादर केले आहे. ते असे आहे, डोमिशियन हा ख्रिस्त विरुद्ध रीतसर युद्ध मोहीम सुरू करणारा पहिला सम्राट होता आणि प्रगटीकरण करणाऱ्या योहानाच्या ख्रिस्ताच्या शेवटच्या प्रेषिताच्या नेतृत्वाखाली मंडळीने त्याच्या हल्ल्याला उत्तर दिले. निरोने पॉल व पेत्र यांचा वध केला, परंतु त्याने त्यांच्याकडे बंडखोर वृत्तीचे यहुदी या दृष्टिकोनातून पाहिले. ख्रिस्ती चळवळीमागे एक गूढ व्यक्ती आहे जी सम्राटांचे वैभव धोक्यात आणत आहे हे जाणणारा डोमिशियन हा पहिला सम्राट होता. या व्यक्तीविरुद्ध युद्ध पुकारणारा तो पहिला सम्राट होता आणि अर्थातच ते युद्ध हरणाराही तोच पहिला सम्राट होता. ही पुढे घडणाऱ्या घटनांची एक झलक होती. श्रोतांनो, आपण म्हणाल एवढ्या मोठ्या प्रस्तावनेत अजून या पुस्तकाचा विषय सांगितलेलाच नाही. वास्तविक या पुस्तकाच्या विषयाला आणि त्याच्या गाभ्याला समजून घेण्यासाठी ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण या पुस्तकाचा विषयही फार सुंदर व अप्रतिम आहे. आणि मला पुन्हा भर देऊन सांगू द्या की तो विषय येशू ख्रिस्त आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय आणि 1 वचन आम्हाला सांगतं, प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 1 वचन, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण जे देवाने त्याला दिले ते हे. ज्या गोष्टी लवकर घडून येणे अवश्य आहे त्या आपल्या दासांना दाखविण्याकरिता देवाने ते त्याला दिले. श्रोतनो, हे येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण आहे हे आपण लक्षात ठेवूया. तो मानवी स्वरूपात या पृथ्वीवर वावरला. त्याच्या स्वरूपाचे वर्णन आम्हाला शुभवर्तमानांमध्ये वाचायला मिळते. तेथे त्याला आम्ही अवमानित झालेले, नम्र झालेले असे पाहतो आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात आम्ही त्याला त्याच्या गौरवामध्ये पाहतो. सर्व जे काही घडणार आहे त्याचा नियंत्रक म्हणून आपण त्याला या पुस्तकात पाहतो. त्याच्या हातात सर्व अधिकार आहे अशा स्वरूपात तो आम्हाला दिसतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे स्वरूप उघड होणे किंवा प्रगट होणे आहे. स्नेल यांनी हे सत्य इतक्या सुंदर रीतीने मांडले आहे की त्यांच्या या उताऱ्याचे भाषांतर केल्याशिवाय मला राहावत नाही. ते म्हणतात, पवित्र शास्त्रामध्ये कोकरा अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा तो केंद्रबिंदू आहे ज्याच्या भोवती सर्व गोष्टींनी गर्दी केली आहे. तो सर्व काळ टिकून राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाय आहे. सर्व ज्याच्यावर टांगलेले आहे तो खिळा आहे. सर्व निर्देश ज्याच्याकडे आहेत तो ती गोष्ट आहे. आणि ज्यापासून सर्व आशीर्वाद वाहतात तो झरा आहे. कोकरा, प्रकाश, गौरव, जीवन, आकाश व पृथ्वीचा प्रभू ज्याच्यापासून सर्व अशुद्धता पळून जावी असा तो आहे. म्हणून कोकऱ्याला पाहिल्याशिवाय आम्ही आमच्या प्रगटीकरणाच्या अभ्यासात पुढे जाऊ शकत नाही. या मार्गावर दिशा दाखवणाऱ्या खुणा आम्हाला आठवण करून देतात की ज्याने आमचे अधर्म स्वतःहून दूर केले तो आता अतिशय उंचावलेला आहे आणि त्याच्यासमोर प्रत्येक गुडघा टेकायला हवा आणि प्रत्येक जिभेने त्याला कबूल करायला हवे. हे खरोखर फार सुंदर विधान आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. हाच देवाचा हेतू व उद्देश आहे. मी आपल्याला आधी सांगितले श्रोत्यांनो की हे पुस्तक फार चांगल्या प्रकारे संघटित करण्यात आले आहे. त्याच्या अभ्यासाकरिता आमच्या सोयीकरिता त्याचे विभाग पाडण्याची गरज नाही, कारण ते योहानाने आधीच पाडलेले आहेत. मगाशी मी आपल्याला या पुस्तकाची एक साधारण व सोपी रूपरेषा किंवा विभागणी सांगितली. आता या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातील येशू ख्रिस्ताच्या विधानांच्या अनुसार या पुस्तकातील घटनांची विभागणी कशी करता येईल ते आपण पाहूया. ही विभागणी सोपी आहे, पण ती लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. ही विभागणी योहानाला जशा सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे त्याने केलेली आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 18 वचनामध्ये गौरविलेला ख्रिस्त म्हणून प्रभू येशू योहानाशी बोलला. ते वचन आता आपण वाचूया. प्रगटीकरणाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 18 वचन. आणि जो जिवंत तो मी आहे, आणि मी मेलो होतो तरी पहा मी सदा सर्व काळ जिवंत आहे, आणि मृत लोकाच्या व मरणाच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताने स्वतःविषयी चार महान विधाने केली. मी जिवंत आहे, मी मेलो होतो तरी मी सदा सर्व काळ जिवंत आहे, आणि मृत लोकाच्या व मरणाच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. त्यानंतर त्याने योहानाला लिहिण्याची आज्ञा केली आणि 19 त्याने योहानाला रूपरेषा दिली. आपण ती आज्ञा म्हणजे प्रगटीकरणाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 19 आता वाचूया. यास्तव ज्या गोष्टी तू पाहिल्या आणि ज्या आहेत व यानंतर ज्या होणार आहेत त्या लिही. ही खरोखर अद्भुत आणि विशेष अशी विभागणी त्याने दिली आहे. नीट लक्षपूर्वक ही विभागणी ऐका. तो पहिल्याने म्हणाला, आणि जो जिवंत तो मी आहे. आणि त्याने योहानाला सांगितले की ज्या गोष्टी तू पाहिल्या त्या लिही. येथे भूतकाळ वापरण्यात आला आहे. याचा संदर्भ प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायातील गौरविलेला ख्रिस्त स्वर्गातील मनुष्याच्या पुत्राचा दृष्टांत हा आहे. नंतर तो म्हणाला, मी मेलो होतो तरी पहा मी सदा सर्व काळ जिवंत आहे. आणि त्याची योहानाला सूचना आहे, आणि ज्या गोष्टी आहेत त्या लिही. येथे वर्तमान काळ वापरण्यात आला आहे आणि त्याचा संदर्भ ख्रिस्ताची सध्याची सेवा हा आहे. जिवंत ख्रिस्त आजही कामामध्ये फार व्यस्त आहे हे आम्हाला पाहायला मिळणार आहे. तो मंडळीचे मस्तक आहे याची श्रोतांनो तुम्हाला आठवण आहे ना. आजची मंडळी इतक्या वाईट स्थितीमध्ये आहे याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे काय? कारण आहे श्रोतांनो की मंडळी अकार्यक्षम झालेल्या शरीराप्रमाणे आहे. ती आपल्या मस्तकाच्या म्हणजे ख्रिस्ताच्या संपर्कात नाही. आम्ही प्रगटीकरणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताची मंडळीविषयी सेवा पाहणार आहोत. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताने म्हटले, मृत लोकाच्या व मरणाच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. 5 अध्यायात आपल्याला वाचायला मिळते की पुस्तक उघडणारे प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे कोणीही सापडू शकत नाही. म्हणून प्रगटीकरणाचे 4-22 हे अध्याय भविष्याविषयी आहेत. आणि ख्रिस्ताने योहानाला म्हटले, यानंतर ज्या गोष्टी होणार आहेत त्या लिही. आता यानंतर म्हणजे काय? म्हणजे मंडळीला पृथ्वीवरून वर उचलून घेतल्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्या योहानाने 4-22 या अध्यायांमध्ये नोंदलेल्या आहेत. सध्या काही अभ्यासक या भविष्यातल्या घटनांची सध्याच्या काळातल्या घटनांशी तुलना करून त्या घटना याच आहेत असे म्हणत आहेत, आणि म्हणून आम्हाला प्रगटीकरणाचे योग्य अर्थप्रकाशन सापडत नाही. योहान काय सांगतो याकडे आम्ही लक्ष द्यायला हवे. आता श्रोत्यांनो, योहानाने जी अध्यायांची विभागणी दिली आहे त्यावरून जी रूपरेषा तयार होते ती पहा. पहिल्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचे व्यक्तित्व म्हणजे गौरविलेला ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो. प्रगटीकरणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताच्या मालकीची मंडळी आम्हाला दिसते, आणि त्याच्या 4 ते 22 या अध्यायांमध्ये ख्रिस्ताच्या योजनेविषयी आम्हाला वाचायला मिळते, आणि या शेवटच्या विभागामध्ये पृथ्वीवरील सर्व गोष्टींची परिपूर्ती झालेली दिसते. म्हणूनच हे पुस्तक एक अद्भुत व गौरवशाली पुस्तक आहे. पहिल्या विभागामध्ये आपण मंडळीची जबाबदारी घेणारा महायाजक या पदावर आणि गौरविलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला पाहतो. तो अगदी पूर्णपणे नियंत्रण करणार आहे हे आमच्या लक्षात येते. शुभवर्तमानांमध्ये तो आम्हाला लीन, नम्र व सौम्य असा दिसतो, आणि पृथ्वीवर असताना त्याने स्वतःला आपल्या शत्रूंच्या हाती सोपवले आणि वधस्तंभावरचा मृत्यू स्वीकारला. परंतु प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याचे अगदी वेगळे रूप पाहायला मिळते. येथे त्याच्याच नियंत्रणाखाली सर्व काही आहे असे दिसते. जरी तो अजूनही देवाचा कोकरा असला तरी त्याचा क्रोध या ठिकाणी प्रगट करण्यात आला आहे, आणि पृथ्वी भयाने थरथर कापेल असा हा कोकऱ्याचा क्रोध आहे. जेव्हा तो क्रोधाने बोलतो तेव्हा पृथ्वीवर त्याचे शासन सुरू होते. ख्रिस्ताचे व्यक्तित्व ही या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे, आणि जेव्हा योहान स्वर्गाचे दृश्य आमच्या समोर उभे करतो तेव्हा तेथेही सर्व काही ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली असल्याचे आम्हाला दिसते. फक्त याच पुस्तकामध्ये नाही तर संपूर्ण पवित्र शास्त्राची मुख्य आणि महत्वाची मध्यवर्ती कल्पना येशू ख्रिस्त आहे. संपूर्ण पवित्र शास्त्राच्या केंद्रस्थानी प्रभू परमेश्वर व ख्रिस्त दोघेही आहेत. ख्रिस्त देव असल्याने तोच देवाच्या वचनाचे क्षितिज व्यापून टाकतो ही गोष्ट आम्हाला प्रगटीकरणाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायला हवी. पवित्र शास्त्र आम्हाला त्याने काय केले, तो सध्या काय करीत आहे आणि तो काय करणार आहे हे सांगते, आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो काय करीत आहे आणि काय करणार आहे यावर भर देण्यात आला आहे. जुन्या करारातले शेवटचे पुस्तक मलाखी यामध्ये नीतिमत्वाचा सूर्य जो अजून उगवायचा आहे त्याविषयी उल्लेख आहे. तो उल्लेख या शापित पृथ्वीला आशा देणार आहे, आणि ती आशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आशा आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या शेवटी तेजस्वी पहाट ताऱ्याचा उल्लेख आहे. मंडळीला या जगातून घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. जसे ख्रिस्ताचे प्रगटीकरण जुन्या कराराची आशा आहे, तसे मंडळीचे वर घेतले जाणे ही नवीन करारची आशा आहे, आणि प्रगटीकरणाचे पुस्तक ख्रिस्ताचे प्रगटीकरण पूर्ण करते. श्रोत्यांनो, उत्पत्ती व प्रगटीकरण या दोन्ही पवित्र शास्त्राच्या पहिल्या व शेवटच्या पुस्तकामध्ये एक दुवा आहे. उत्पत्तीचे पुस्तक प्रारंभाविषयी सांगते तर प्रगटीकरणाचे पुस्तक शेवटाविषयी आहे. त्यांच्यामध्ये कशी भिन्नता आहे ते आता आपण पाहूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पृथ्वीच्या निर्मितीविषयी सांगण्यात आलेले आहे, आणि प्रगटीकरणामध्ये पृथ्वी कशी नाहीशी होणार आहे त्याविषयी सांगितलेले आहे. उत्पत्तीमध्ये सैतानाचे पहिले बंड आहे तर प्रगटीकरणामध्ये त्याचे शेवटचे बंड देण्यात आलेले आहे. उत्पत्तीमध्ये सूर्य, चंद्र व तारे हे पृथ्वीच्या दैनंदिन व्यवहारासाठी होते, तर प्रगटीकरणात ते पृथ्वीवर येणाऱ्या देवाच्या क्रोधाचे साधन आहेत. तसेच उत्पत्तीमध्ये सूर्य दिवसावर अधिकार करतो तर प्रगटीकरणामध्ये सूर्याची गरज नाही. उत्पत्तीमध्ये अंधकाराला रात्र असे नाव देण्यात आलेले आहे तर प्रगटीकरणात रात्र नाही. उत्पत्तीमध्ये जलाशयांना समुद्र असे नाव देण्यात आले आहे आणि प्रगटीकरणामध्ये समुद्र अस्तित्वात असणार नाही. उत्पत्तीमध्ये पापाचा प्रवेश पृथ्वीवर झालेला दिसतो तर प्रगटीकरणामध्ये पापाचे निर्गमन झालेले दिसते. उत्पत्तीमध्ये शाप उच्चारला गेला तर प्रगटीकरणामध्ये शाप दूर करण्यात आला आहे. उत्पत्तीमध्ये मृत्यूने माणसाच्या जीवनात प्रवेश केला तर प्रगटीकरणात मृत्यू नष्ट करण्यात आला आहे. उत्पत्तीमध्ये दुःख व वेदनांचा प्रारंभ झालेला दिसतो तर प्रगटीकरणामध्ये आणखी दुःख व अश्रू असणार नाहीत. पहिल्या आदामाचा विवाह उत्पत्तीमध्ये आहे आणि शेवटच्या आदामाचा म्हणजे ख्रिस्ताचा विवाह प्रगटीकरणास सांगितलेला आहे. उत्पत्तीमध्ये माणसाचे शहर बाबिलोन बांधण्यात येत आहे असे आपण पाहतो, तर प्रगटीकरणाच्या पुस्तकात माणसाचे शहर बाबिलोन नष्ट झालेले आणि देवाचे शहर नवे एरुश्लेम अस्तित्वात आलेले आपल्याला दिसते. उत्पत्तीमध्ये सैतानाच्या सर्व नाशाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर प्रगटीकरणात सैतानाच्या सर्व नाशाची घोषणा अंमलात आणण्यात आलेली दिसते. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातले पहिले पुस्तक उत्पत्ती आमच्या समोर एक वैश्विक दृश्य सादर करते. उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात आपण वाचतो की प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. आणि पवित्र शास्त्राचे शेवटचे पुस्तक प्रगटीकरण यातही आमच्या समोर वैश्विक दृश्य सादर करण्यात आलेले आहे. परमेश्वर आपल्या विश्वाचे आणि आपल्या निर्मितीचे काय करणार आहे हे प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितले आहे. आमचा विश्वास आहे की या पुस्तकाचा अभ्यास आम्हा सर्वांसाठी लाभदायक व आशीर्वादाचा ठरणार आहे. आपण या पुस्तकाची दोन प्रकारची रूपरेषा आधीच पाहिलेली आहे. आता प्रत्यक्ष अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणाला त्याच्या पहिल्या दोन विभागांची ढोबळ रूपरेषा देत आहे. याची आमच्या अभ्यासाकरिता निश्चितच गरज आहे. कदाचित श्रोत्यानो, त्यामुळे तुम्हाला काहीसा कंटाळा येण्याची शक्यता आहे, परंतु आणखी अगदी थोडा वेळाकरिता या रूपरेषेकडे लक्ष द्या. प्रगटीकरणाच्या पहिल्या विभागात गौरविलेल्या ख्रिस्ताचे व्यक्तित्व आम्हाला पहिल्या अध्यायातून पाहायला मिळते. त्यामध्ये पहिल्या वचनात पुस्तकाचे शीर्षक, दुसऱ्या वचनात प्रगटीकरणाची पद्धत आणि तिसऱ्या विभागामध्ये शास्त्र अध्ययनाचा आशीर्वाद यांच्याविषयी सांगण्यात आले आहे. त्यानंतर 4-8 या वचनांमध्ये लेखक योहान याचे अभिवादन आणि स्वर्गातून येशू ख्रिस्त याची शुभेच्छा आम्हाला वाचायला मिळते. त्यानंतरच्या 9-18 या वचनांमध्ये मानवी रूप घेण्यापूर्वी जे गौरव ख्रिस्ताचे होते त्या गौरवासह असलेल्या, गौरवी शरीर असलेल्या आणि मंडळीचा न्याय करणाऱ्या ख्रिस्ताचे दर्शन आम्हाला होते. हाच परमपवित्र स्थानात असलेला महान महायाजक आहे. आपण आधीच पाहिले की 19 वचनांमध्ये भविष्यवादाची काळानुसार विभागणी करण्यात आली आहे आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये 7 तारे व 7 दिवठण्या यांचे अर्थ प्रकाशन देण्यात आले आहे. ही झाली श्रोत्यानो पहिल्या अध्यायाची व पहिल्या विभागाची रूपरेषा. प्रगटीकरणाच्या दुसऱ्या विभागात म्हणजे त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायांमध्ये जगामध्ये असलेल्या ख्रिस्ताच्या मंडळीविषयी आम्हाला वाचायला मिळते. त्यामध्ये 7 मंडळ्यांचे वर्णन आहे. या मंडळ्या म्हणजे इफिस, स्मुर्णा, परगम, थुतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया आणि लावदिकिया. ह्या 7 मंडळ्या आहेत आणि त्यांचे कार्य, त्यांच्यातील उणीवता आणि त्यांना प्राप्त होणारे प्रतिफळ अथवा शासन याविषयी ह्या विभागात आम्हाला वाचायला मिळते. त्यांच्या वचनांची विभागणी अगदी सोपी आणि सहज आहे. ती तुमच्या पवित्र शास्त्राच्या आधारे तुम्ही स्वतःही करू शकता. या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागाची रूपरेषा आपण त्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी पाहणार आहोत. आपण या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या अध्ययनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण तो वाचावा अशी माझी इच्छा आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या गौरवी व्यक्तिमत्वाचे वर्णन करणाऱ्या सुंदर उतारांपैकी हा एक उतारा आहे आणि या उतारात वर्णिलेल्या त्याच्या दैदिप्यमान रूपाच्या दर्शनाने आपोआप आमच्या अंतकरणात त्याच्याविषयी आदरयुक्त भय निर्माण होते. त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याची उपासना करण्याची प्रेरणा आम्हाला प्राप्त होते. आपण याच गौरवी, सामर्थ्यशाली व दैदिप्यमान ख्रिस्ताला इतके दिवस गृहीत धरले आणि त्याला आमच्या जीवनात त्याच्या पात्रतेचे परमस्थान दिले नाही याबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो. श्रोत्यानो, या गौरवी ख्रिस्ताला तो सध्या आहे तशा स्थितीत भेटण्याआधी, त्याच्या मुखातून निघणारे शासनाचे दाहक शब्द ऐकण्याआधी काय तुम्ही त्याला तुमचा तारक व उद्धारक म्हणून भेटला आहात? तुम्ही त्याला प्रिय व खरा मित्र म्हणून ओळखता काय? तुमच्या कष्टामध्ये कष्ट पावणारा तुमचा देव म्हणून त्याला तुम्ही ओळखता काय? प्रगटीकरणातल्या शासन करणाऱ्या ख्रिस्ताला सामोरे जाण्यापेक्षा त्याच्यासमोर नम्र व अनुतप्त हृदयाने जा, त्याचा तारक म्हणून स्वीकार करा. मग तो कठोर न्यायाधीश म्हणून तुमच्या समोर येणार नाही, तर प्रेमळ वर म्हणून तुम्हाला सामोरा येईल. श्रोतानो, आज संधी आहे. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. आज तो तुमची वाट पाहत आहे. तो प्रेमळ आहे, कृपाळू आहे, परंतु एक दिवस येईल की तो न्यायाधीशाच्या रूपात येईल आणि मग तुम्हाला पश्चातापाची वेळ संधी सापडणार नाही. म्हणून आजच त्याच्या समक्ष या, आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आपणाकरिता एक विशेष सूचना मी देत आहे की एड्स ह्या आजाराविषयी आपण अधिक माहिती प्राप्त करू इच्छिता तर आजच ह्या पत्त्यावर आम्हाला पत्र लिहा. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अधिक माहिती आपण आमच्याकडून प्राप्त करू शकता. त्याकरिता जर आपल्या मनात काही प्रश्न आहेत, आपणाला स्पष्टीकरण हवं आहे किंवा अधिक माहिती हवी आहे, तर आजच ह्या पत्त्यावर मला पत्र लिहा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004. पत्ता पुन्हा एकदा ऐका. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004. तर श्रोत्यांनो, पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटू. नमस्कार.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोते हो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.